आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. पुढील अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत होणार. महाराष्ट्र कारागृह सुधार सेवा 2024 हे विधेयक विधान परिषदेत एकमतानं संमत. विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा विधानसभेत विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव सवाल. आणि भारतातील पहिल्या बायो बिटुमिन पासून तयार केलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर मनसर मार्गावर उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाचं सूप आज वाजलं. त्यापूर्वी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वांगीण प्रगतीसाठी अनेकविध प्रकल्प राबविण्यात येत असून त्यातून या दोन्ही भागातील मागास आणि दुष्काळी भागात विकास केला जात आहे अशी माहिती दिली. विदर्भात वैनगंगा पैनगंगा गंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देऊन त्यातून 61 TMC पाणी उचलून 10 लाख हेक्टर दुष्काळी भागात असलेली जमीन ओलिताखाली आणली जात आहे. यातून 550 किलोमीटर लांबीची एक नवी नदी तयार होत आहे. बळीराजा योजनेतून मराठवाडा विदर्भामधील 110 सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले. त्यातील 69 पूर्ण झालेत. पंतप्रधान कृषी सिंचन 7 प्रकल्प त्यातून गोसीखुर्द प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्यातून पाणी उचलून आणण्यासाठी सातत्यानं पैसे उपलब्ध करून दिले आहेत. अमरावतीतील टेक्सटाईल पार्कमध्ये आता केंद्राकडून 10,000 कोटींची नवीन गुंतवणूक येत असून त्यातून 2 लाख नवीन रोजगार मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान विदर्भातील प्रश्न विरोधकांनी सभागृहात न मांडता विधिमंडळाच्या पायऱ्यावर आणि प्रसारमाध्यमांना आंदोलन करून हे प्रश्न मांडण्यात धन्यता मानली असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे. यापूर्वी यापुढेही देणार. 20,000 रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. त्याचं देखील समाधान आम्हाला आहे. आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. महाराष्ट्र आता न थांबता पुढे जाणार. विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांच्या ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं.
या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. दरम्यान पुढील अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत होणार आहे. कारागृहाच्या आधुनिकीकरणाचं काम सरकारनं हाती घेतलं असून येरवडा ठाणे नवी मुंबई इथल्या कारागृहांच्या आधुनिकीकरणाचं काम हाती घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. तुरुंग सेवेत बदल घडविण्यासाठी विधानसभेनं संमत केलेले महाराष्ट्र कारागृह सुधार विधेयक 2024 हे विधेयक विधान परिषदेत आज एकमतानं संमत झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत महाराष्ट्र कारागृह आणि सुधार सेवा विधेयक 2024 सादर केलं. विधानसभेत हे विधेयक याआधीच मंजूर झालं आहे. हे विधेयक अंमलात आल्यानंतर राज्यातल्या कारागृहांचा नियम आणि कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल होणार आहेत. या विधेयकात कैद्यांची सुरक्षा कामकाजाची पद्धत तुरुंगातली व्यवस्था आणि इतर मुद्द्यांचा समावेश आहे. या विधेयकात कारागृह हे फक्त बंदीगृह नसून सुधार सेवा असल्याचा उल्लेख त्यांनी केला. याअंतर्गत कारागृह प्रशासनासाठी आणि कैद्यांसाठी कल्याण निधी स्थापन केला जाणार आहे. या निधीतून जामिनासाठी पैसे भरू न शकणाऱ्या कैद्यांना आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा सवाल उपस्थित करत राज्यात 42 मंत्री आहेत पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बिनखात्याचेच आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे. राज्य विधानसभेत कालपासून सुरू असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते. विदर्भात गेल्या 11 महिन्यात 2,335 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर गेल्या 3 वर्षात 7,000 आत्महत्या झाल्यात. शेतमालाला योग्य आणि हमी भाव सरकार देत नाही. सत्ताधारी सदस्यच कृषी विमा योजनेत 1,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करीत आहे. ही गंभीर परिस्थिती आहे. याची उत्तरे सरकारनं द्यावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मिहान प्रकल्पात अजून मूलभूत सुविधाच नाहीत. विदर्भातील खनिज संपत्तीचा योग्य वापर होत नाही. विदर्भात किती रोजगार आला, टेक्सटाईल पार्कचं काय झालं, राज्यात किती नवी उद्योग आलेत, ते कुठे उभे राहिले, त्यातून किती रोजगार मिळाला, राज्यातील अनेक MIDC क्षेत्र उद्योगांच्या प्रतीक्षेत आहेत याची उत्तरं देखील द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करून प्रेरणा आणि नवी ऊर्जा मिळते. दीक्षाभूमीला आल्यानंतर नेहमीच वेगळी अनुभूती आणि समाधानही मिळतं अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केल्यात. उपमुख्यमंत्री शिंदे यांचं दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. यानंतर शिंदे यांनी बुद्ध प्रतिमा आणि बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. मंत्री दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, स्मारक समितीचे राजेंद्र गवई आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, दीक्षाभूमी तप आणि आदर्शाची भूमी आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन देशविदेशातील अनुयायी इथं येतात आणि प्रेरणा घेतात. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच देशाचा आणि राज्याचा कारभार चालत आहे. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांना न्याय देणार आणि जनसेवेला बळ देणारे आहेत. राज्य शासनाच्या वतीनं तालुकानिहाय संविधान भवन बांधण्यात येत आहे, तसंच चैत्यभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारतातील पहिल्या बायोम बिटुमेन या सामग्रीवर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील मनसर राष्ट्रीय महामार्ग इथं झालं. पिकांच्या अवशेषापासून बनवलेल्या बिटुमेनचा वापर करून मनसर नागपूर बायपासवरील 1 किलोमीटर मार्गावर हा रस्ता बनवला गेला आहे. हा या प्रकारचा देशातील पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे. भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे पिकांसोबतच त्याचे अवशेष देखील मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतात. ते जाळल्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बिटुमेन आयात करत ते टाळण्यासाठी सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट नवी दिल्ली आणि पुण्याच्या प्राज या बायोटेक कंपनीनं मिळून या पिकांच्या अवशेषापासून बायो बिटुमेन तयार केलं आहे, ज्याचा उपयोग रस्ते बांधणीत होणार आहे. आजचा हा कार्यक्रम शेतकरी बांधवांसाठी वरदान असून शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता, इंधनदाता देखील व्हायला पाहिजे, असं गडकरी यांनी सांगितलं. रामटेक, भंडारासारख्या तांदूळ उत्पादक पट्ट्यात भात शेतीनंतर उरणाऱ्या राईस स्ट्रॉ, परळीपासून सीएनजी आणि बिटुमेन बनवण्याची क्षमता असल्याचं सांगून त्यांनी बायो सीएनजीचं महत्व अधोरेखित केलं.
देश में 400 प्रोजेक्ट बायोमास टू सीएनजी के आहे, तो पेट्रोल की तुलना में सीएनजी 60% सस्ता है. और दूसरी ओर किसानों को जो पड़ा हुआ वेस्ट मटेरियल जला रहे उसकी कीमत है. टन ऑफ राइस स्ट्रॉ ये 1 टन सीएनजी देता है. फिर 12 टन ऑफ कॉटन स्ट्रॉ इज गिविंग 1 टन ऑफ बायो सीएनजी और 15 टन ऑफ नेपियर ग्रास इज गिविंग 1 टन ऑफ बायो सीएनजी. अब बांबू के ऊपर भी प्रयोग हो रहे हैं, तो हमें यह कहना है कि किसान ये तैयार करेगा, जैसे गेहूं, चावल, मकान.
बायो बिटुमिनपासून तयार झालेला रस्ता हा पारंपरिक डांबरापासून तयार झालेल्या रस्त्यापेक्षा 40% सुरक्षित असून डांबरात 15% बायो बिटुमिन मिसळून नागपूर मनसर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात 1 किलोमीटर लांबीची रस्ता निर्मिती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बांबूपासून बायो सीएनजी, त्याचप्रमाणे लिग्निनची निर्मिती करून यापासून नवे उद्योग सुरू करता येतील. या पर्यावरणपूरक रस्ते निर्मितीसाठी रस्ते निर्मितीच्या खर्चात कपात होईल, रोजगार निर्मिती होईल, तसंच शेतमालाच्या ज्वलनापासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण आहे. या हत्येमागे सूत्रधार कोण हे मुळात जाऊन शोधणं गरजेचं आहे. केंद्र राज्य सरकारनं या प्रकरणाची नोंद घेतली पाहिजे. संतोष देशमुख यांच्या मुलीचा शिक्षणाचा खर्च उचलायला आम्ही तयार आहोत, सूत्रधार शोधला पाहिजे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केलं. मस्सा जोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 13 दिवस लोटले तरी तपास लागत नाही, म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी स्वतः पीडित देशमुख कुटुंबियाची भेट घेतली. यावेळी अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आज सायंकाळी देशमुख परिवाराची सात्वनापर भेट घेतली. विदर्भात नागपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमानातील वाढ कायम आहे. आज नागपुरात 15.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली, तर अकोला जिल्ह्यात 14 इतक्या सर्वात किमान तापमानाची नोंद झाली. याशिवाय सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 15-17 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आगामी काही दिवस हवामानात विशेष बदल होणार नसून ते कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूर हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. पुढील अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत होणार. महाराष्ट्र कारागृह सुधार सेवा 2024 हे विधेयक विधान परिषदेत एकमतानं संमत. विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा विधानसभेत विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्तावात सवाल. आणि भारतातील पहिल्या बायो बिटुमिन पासून तयार केलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर मनसर मार्गावर उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.